विविध भारती पुणे. पराग चिंचोळकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विज्ञान भवनात राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक जयंत नारळीकर यांचा यावेळी मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विकसित भारताच्या ध्येयासाठी कलेसोबतच तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन प्रयोग करावेत असं आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी आज पुण्यात केलं. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग आणि श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी यांच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय कला महोत्सव 2025 समारोप प्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहन द्यावं जेणेकरून विद्यार्थी आपल्या कल्पकतेनं शिकतील असंही संजय कुमार यावेळी म्हणाले. पुणे प्राप्तिकर विभागाच्या प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्तपदी आदर्शकुमार मोदी यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारला असून त्यांच्याकडे नागपूर प्राप्तिकर विभागाचा प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आलेला आहे. राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये पैशाच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी पुणे प्राप्तिकर विभागानं 24 सुरू राहणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. निवडणूक काळात बेहिशोबी रोकड, मौल्यवान वस्तू किंवा इतर प्रलोभनांबाबत नागरिकांनी जागरूक राहावं आणि 1800-233-0701 या टोल फ्री क्रमांकावर अथवा 9405-41-7231 या व्हॉट्सअप क्रमांकावर माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. या निवडणुकीसाठी 30 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील आणि 31 डिसेंबरला अर्जांची छाननी होईल. 2 जानेवारी 2026 उमेदवारांना माघार घेता येईल. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप होईल आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होईल. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी 15 निवडणूक निर्णय अधिकारी तसंच 45 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून सर्व कार्यालयांची ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत. निवडणूक कामकाजासाठी 22 कक्ष स्थापन करून नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. उमेदवारांना ना हरकत आणि थकबाकी प्रमाणपत्र तसंच प्रचार परवाने मिळण्यासाठी 1 खिडकी कक्ष आणि ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 160 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. 41 प्रभागांमधील 4012 मतदान केंद्रांसाठी सुमारे 23,000 कर्मचाऱ्यांना आदेश जारी करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं महापालिका हद्दीत स्वीप अंतर्गत व्यापक मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत महापालिकेच्या शाळांमध्ये प्रिय आई बाबा पत्रास कारण की हा उपक्रम राबवण्यात येत असून त्याची सुरुवात आज पीएम श्री माध्यमिक विद्यालय थेरगाव इथं उत्साहात झाली. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळकरी मुलं त्यांच्या आई वडिलांना मतदानाचं महत्व समजावून सांगणारं एक पत्र देणार आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कुटुंबांपर्यंत मतदानाचं महत्व पोहोचवण्याचा हा अभिनव उपक्रम असून यामार्फत महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांद्वारे सुमारे 58,000 पालकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचवण्यात येणार आहे. शहरातील महापालिकांच्या शाळांमध्ये दररोज टप्प्याटप्प्यानं हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितरित्या निवडणूक लढवू शकतात अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना दिली. पुणे शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राहुल कलाटे यांनी आज मुंबई इथं भाजपात प्रवेश केला आहे. पुण्यातील वैभव वाघ यांची शिवसेनेच्या प्रभारी निवडणूक राज्य समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 190 साखर कारखान्यांनी आतापर्यंत 389 लाख टन ऊसांचं गाळप करून सरासरी 8.25% उतार्यासह 31,30,000 टन साखरेचं उत्पादन केलं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या साखर उत्पादनाच्या तुलनेत यंदा उत्पादनात 16,80,000 टनांची वाढ नोंदवण्यात आल्याचंही महासंघाकडून सांगण्यात आलं. हवामान. पुणे आणि परिसरात थंडीचा कडाका कायम असून पुण्यात 8.1° किमान तापमानाची नोंद झाली. उद्या किमान तापमान 9° आसपास राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतसह. नमस्कार.